नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारांच्या प्रचारासंबंधी परवानगीचं निवेदन स्वीकारण्यासाठी सुविधा उमेदवार संकेतस्थळ उपलब्ध केलं आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रचार कालावधीचं महत्व लक्षात घेत रॅली आयोजित करणं, तात्पुरतं पक्ष कार्यालय उघडणं, घरोघरी जाऊन प्रचार, हेलिकॉप्टर, वाहन वापर परवाना आणि प्रचार सामग्री वितरण करण्याची परवानगी देण्यात येते. हे संकेतस्थळ म्हणजे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी लोकतांत्रिक सिद्धांतांनुसार सर्व पक्ष आणि उमेदवारांना समान सुविधा उपलब्ध करून देत आहे. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून फक्त 20 दिवसातच यातून आयोगाकडे 73,000 जास्त अर्ज प्राप्त झाले, ज्यामधून 44,000 अधिक अर्ज मंजूर करण्यात आले तर 10,000 अर्ज रद्दबातल करण्यात आले तर काही अर्ज प्रक्रियाधीन आहेत. आज जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे. स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहण्यासाठी या दिनाचं आयोजन करण्यात येतं. माझं स्वास्थ्य माझा अधिकार अशी यावर्षीची संकल्पना जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO तर्फे मांडण्यात आली आहे. अजूनही जगातील 4.5 अब्ज म्हणजेच एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्याहून जास्त लोक आरोग्यविषयक सुविधा आणि देखभालीपासून दूर असल्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज याद्वारे अधोरेखित करण्यात आली आहे. सध्या जीवनशैलीशी निगडीत आजार विशेषतः युवा पिढीत झपाट्यानं वाढताना दिसत आहेत. त्यामुळे जीवनशैलीत योग्य बदल आणि योगासारख्या आरोग्यदायी पद्धतींचा अवलंब करून आजारांना दूर करता येईल असं नवी दिल्लीच्या एम्स अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील प्रोफेसर डॉ रीमा दादा यांनी आकाशवाणीशी बोलताना नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूर शहरात उद्या सायंकाळी 4 वाजता निवडणूक जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचीही महाराष्ट्रातील पहिलीच जाहीर प्रचारसभा असणार आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे बीड लोकसभा निवडणुकीसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. याबाबत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती जाहीर केली. नांदेड शहरात आज सकाळी जिल्हा पोलीस दलातर्फे सद्भावना रॅली काढण्यात आली. सध्याच्या विविध सण उत्सवाच्या अनुषंगानं याचं आयोजन करण्यात आलं. यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांसह शहरातील ठाणे अधिकारी, विविध धर्मांचे धर्मगुरू, एकात्मतेचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेल्या शालेय विद्यार्थ्यांचीही यात मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. पुणे जिल्ह्याच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेलच्या ग्रामीण आणि शहरी भागात आज मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. शहरातील एका शाळेत आयोजित तृतीय पंथीयांची बैठक तसंच नवीन पनवेलच्या एका प्रभागात पथनाट्याद्वारे मतदारांना मतदानाचं महत्व पटवून देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान कोल्हापूर इथंही मतदार जनजागृतीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे रन फॉर व्होट या लोकशाही दौडचं आज सकाळी आयोजन करण्यात आलं. या दौडमध्ये 6,000 अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्तपणे राबवलेल्या तपासणी अभियानात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असल्याची माहिती मणिपूर पोलिसांनी दिली. मणिपूर पोलिसांसह सुरक्षा दलांनी राज्यातील डोंगराळ आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमधील संवेदनशील भागात हे अभियान राबविण्यात आलं. या अभियानात रायफल, पिस्तूल, हँड ग्रेनेड, बॉम्ब, डेटोनेटर, बुलेटप्रूफ जॅकेट, वॉकीटॉकीसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं. ही शस्त्रास्त्र जप्त केल्यानंतर सुरक्षा दलांचं अभियान सुरूच राहणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 3:30 होईल तर अन्य दुसरा सामना लखनौच्या एकाना स्पोर्ट्स सिटी मैदानावर लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात 7:30 खेळला जाईल. स्पर्धेची सध्याची गुणतालिका बघता खेळलेले 4 सामने जिंकून राजस्थान रॉयल्स संघ 8 गुणांसह अव्वल स्थानी आहे तर खेळलेले 3 सामने गमावल्यानं मुंबई इंडियन्स संघ सर्वात खालच्या स्थानावर आहे. 316 धावा फटकावणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहली ऑरेंज कॅपसाठी अग्रेसर आहे तर 8 बळी टिपणारा राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहल पर्पल कॅपसाठी अग्रेसर आहे. नेट रनरेटचा विचार करता कोलकाता नाईट रायडर्स प्रभावी असल्याचं दिसत असून पंजाब किंग्स यात सर्वात पिछाडीवर आहे. कझाकस्तानच्या अस्ताना इथं आयोजित आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनुपमा उपाध्याय आणि एम तरुण यांनी महिला आणि पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.